निर्मल होए तुम्हारा चीत, मन तन की सब मिटे बलाए, दुखो अंधेरा सगला जाए, हरे गुण गावत तरिए संसारो, वडभागी पाइए पुरखो अपारो, रहाओ जो जानो करे कीर्तन, गोपाल तिस को पोहे ना सके जमकालो, जग मह आया सो परवाणु, गुरमुखे अपना खसमु पछाणु, हरे गुण गावे संत प्रसादे, काम क्रोध मिटहे उन्माद, सदा हजूरे जानु भगवंत, पूरे गुर का पूरन मंत, हरे तानु खाटे किए भंडार, मेले सतगुर सबे काज सवार, हरे के नाम रंग संगे जागा, हरे चरणी नानक मानु लागा, गोंड महला पंजवा पावसागर बोहेथ, हरे चरण सिमरत नामु नाही फेरे मरण, हरे गुण रामत नाही जाम पंथ, महा विचार पंच दूत मंथ, तो शरणाई पूरन नाथ, जंत अपने को दीजहे हाथ, रहाओ सेमरित शास्त्र वेद पुराण, पार ब्रह्म का करहे वख्याण, योगी जति वैष्णव रामदास, मेते नाही ब्रह्म अविनाश, कारण पलाह करहे सेव देव, तेलो नहीं बुझहे अलाख अपेव, प्रेम पागते जेसो आपे दे, जग मह वेले केई के, मोहे निर्गुण गुणु किशु नाहे, सर्व निदान तेरी दृष्टि माहे, नानको दीनु जाचे तेरी सेव, कारे कृपा दीजे गुरुदेव, गोंड महला पांचवा संत का लिया तारे ते बिदारो, संत का निंदा को आकाश ते टारो, संत को रखो अपने जीव नाले, संत उदारो तत खेण ताले, सोई संतो जे पावे राम, संत गोबिंद कै एक काम, रहाओ संत कै ऊपरे दे प्रभु हाथ, संत कै संगे बसे द्वेनु राते, सासे सासे संतह प्रतिपाले, ਸੰਤ ਕਾ ਦੁਖੀ ਰਾਜ ਤੇ ਟਾਲੇ। ਸੰਤ ਕੀ ਨਿੰਦਾ ਕਰਹੋ ਨ ਕੋਏ, ਜੋ ਨਿੰਦੈ ਤਿਸ ਕਾ ਪਤਨ ਨੂੰ ਹੋਏ। ਜਿਸ ਕੋ ਰਾਖੈ ਸਿਰਜਨਹਾਰੂ, ਚਖ ਮਾਰੋ ਸਗਲ ਸੰਸਾਰੂ, ਪ੍ਰਭ ਆਪਣੇ ਕਾ ਭਇਆ ਵਿਸਾਰੂ, ਜੀਉ ਪੈਂਡੂ ਸਾਬੂ ਤਿਸ ਕੀ ਰਾਸੇ, ਨਾਨਕ ਕੋ ਉਪਜੀ ਪਾਰਤੀ ਤੇ, ਮਨਮੁਖ ਹਾਰ ਗੁਰਮੁਖ ਸਾਧ ਜੀਤੇ। ਗੋਂਡ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ, ਨਾਮੂ ਨਿਰੰਜਨ ਨੂੰ ਨੀਰੇ, ਨਰਾਇਣ ਰਸਨਾ ਸਿਮਰਤ ਪਾਪ ਬਿਲਾਇਣ ਰਹਾਓ,